नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत अमेरिका व्यापार कराराविषयी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत निवेदन दिलं. कृषी, दुग्धव्यवसाय या क्षेत्रांना या कराराचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नव्या संधी निर्माण होतील, असं गोयल यांनी नमूद केलं. पियुष गोयल बोलत असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळातच गोयल यांनी आपलं निवेदन पूर्ण केलं. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल पत्रकार परिषद घेऊन भारत अमेरिका व्यापार कराराविषयी निवेदन देणं हा संसदीय परंपरेचा भंग असल्याची टीका काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी राज्यसभेत केली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसांची बैठक आजपासून सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली 6 सदस्यांची पत आणि वित्त धोरण समिती येत्या शुक्रवारी द्वैमासिक आढावा जाहीर करेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मणिपूरमधली राष्ट्रपती राजवट तत्काळ प्रभावानं हटवली आहे. संध्याकाळी 6 वाजता वाय खेमचंद सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचा शपथविधी होणार आहे. महाराष्ट्रात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटात ज्वलनशील पदार्थाचा टँकर उलटल्यानं घाट भागात रस्ता वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून खोळंबा झाला आहे. क्रिकेटमध्ये 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्ताननं भारतासमोर 311 धावांचं आव्हान ठेवलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.